नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक जागा. मराठवाड्यात नगराध्यक्षपदाच्या 52 जागांपैकी भारतीय जनता पक्ष 17 तर शिवसेनेची 11 जागांवर सरशी. निवडणुकीतील विजय हा नागरिकांनी विकासकामांना दिलेली पावती, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. निवडणूक आयोगावर काँग्रेसची टीका. रेल्वेच्या प्रवासभाडे आकारणीत बदल, 26 डिसेंबरपासून सुधारित दर लागू. आणि 45व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी फ.म. शहाजिंदे यांची निवड. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीत महायुतीतल्या घटक पक्षांनी सरशी साधली असून भारतीय जनता पक्षानं सर्वाधिक जागा जिंकली आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंही चांगलं यश मिळवलं, मात्र महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना अपेक्षित यश मिळालं नाही. 3 नगराध्यक्षपदांसाठीच्या निवडणुका याआधीच बिनविरोध झाल्या होत्या. नगराध्यक्षपदाच्या एकूण 285 जागांपैकी भाजपनं 117, शिवसेनेनं 53 तर राष्ट्रवादी काँग्रेसनं 37 जागांवर विजय मिळवला. महाविकास आघाडीत काँग्रेसनं 28, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 9 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं 7 जागांवर विजय मिळवला. मराठवाड्यात नगराध्यक्षपदाच्या 52 जागांपैकी भाजपनं 17, शिवसेनेनं 11 तर राष्ट्रवादी काँग्रेसनं 11 जागांवर विजय मिळवला. काँग्रेसनं 4 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला प्रत्येकी 2 जागांवर विजय मिळाला. स्थानिक शहर विकास आघाडी आणि मराठवाडा जनहित पक्षाला प्रत्येकी 2 जागा मिळाल्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबाद आणि कन्नड नगर परिषदेत काँग्रेसचे उमेदवार, फुलंब्री इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, सिल्लोड आणि पैठणमध्ये शिवसेनेचे उमेदवार, गंगापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तर वैजापूर नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले. जालना जिल्ह्यात परतूर तसंच अंबड नगराध्यक्षपदी भाजपचे तर भोकरदन इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विजयी झाले. परतूरमध्ये भाजपचे 6, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 6, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 5 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसचे प्रत्येकी 3 नगरसेवक निवडून आले. अंबड नगर परिषदेत भाजपचे 14, रासपचे 2, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 4 तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी 1 उमेदवार विजयी झाला. भोकरदन नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला सत्ता राखण्यात यश आलं. या ठिकाणी शरद पवार गटाचे 9, भाजपचे 8, काँग्रेसचा 1 तर शिवसेनेचा 1 नगरसेवक निवडून आला. बीड जिल्ह्यात 6 नगराध्यक्षांपैकी बीड, माजलगाव, किल्लेधारूर इथं राष्ट्रवादी काँग्रेस, अंबाजोगाई आणि गेवराई इथं भाजप तर माजलगावच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विजयी झाले. बीड नगर परिषदेच्या चुरशीच्या लढतीत भाजपचे युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संदीप क्षीरसागर या दोघांना धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार प्रेमलता पारवे विजयी झाल्या. दरम्यान बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी मतमोजणी केंद्र परिसरात उसळलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यांचा निकाल ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
परभणी जिल्ह्यातल्या 7 नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष पदांपैकी जिंतूर आणि सेलू इथं भाजप, पाथरी इथं शिवसेना, गंगाखेड आणि मानवत इथं राष्ट्रवादी काँग्रेस तर सोनपेठ आणि पूर्णा इथं शहर विकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. हिंगोली जिल्ह्यातल्या 3 नगरपरिषदांपैकी हिंगोली आणि कळमनुरी इथं शिवसेना तर वसमत इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आले. नांदेड जिल्ह्यातल्या 12 नगरपरिषदांपैकी भोकर, मुदखेड आणि कुंडलवाडी इथं भाजपचे उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आले. उमरी आणि देगलूर इथं राष्ट्रवादी काँग्रेस, मुखेड आणि हदगाव इथं शिवसेना, कंधार आणि हिमायतनगर इथं काँग्रेस तर किनवट इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आले. बिलोली आणि धर्माबाद इथं मराठवाडा जनहित पक्षाचा विजय झाला. लातूर जिल्ह्यात उदगीर, निलंगा, अहमदपूर आणि रेणापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजप तर औसा नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. धाराशिव जिल्ह्यातल्या 8 नगरपरिषदांपैकी धाराशिव, तुळजापूर, नळदुर्ग आणि मुरुम नगरपरिषदेमध्ये भाजपचे तर भूम, परंडा, उमरगा आणि कळंब नगरपरिषदेमध्ये शिवसेनेचे उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आले. धाराशिव नगरपालिकेमध्ये भाजपचे 21, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस रामचंद्र पवार गटाचे प्रत्येकी 8, काँग्रेसचे 3, तर एमआयएम पक्षाचा 1 उमेदवार निवडून आला. तुळजापूर नगरपालिकेत भाजपचे 18, तर महाविकास आघाडीचे 5, नळदुर्ग नगरपालिकेत भाजपचे 10, भूम नगरपालिकेमध्ये स्थानिक जनशक्ती आघाडीचे 14, तर आलमप्रभू नगरविकास आघाडीचे 6 उमेदवार निवडून आले. परंडा नगरपालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 9, शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी 6, तर काँग्रेसला 1 जागेवर विजय मिळाला. कळंब नगरपालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 9, भाजप 6, शिवसेना 4, तर काँग्रेसने 1 जागेवर विजय मिळवला. मुरुम नगरपालिकेमध्ये भाजपने 19, काँग्रेसने 9, तर शिवसेनेनं 1 जागा जिंकली आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. नगर परिषद आणि नगरपंचायतीत भाजपला मिळालेला विजय हा लोकांनी विकासकामांना दिलेली पावती असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोंदवली आहे. ते म्हणाले,
मी पहिल्यांदा जनतेचे आभार मानतो. जनतेने भारतीय जनता पक्षाला आणि आमच्या महायुतीला प्रचंड मोठं समर्थन दिलेलं आहे. त्या निवडणुकीमध्ये मी पूर्ण सकारात्मक प्रचार केला. एकाही सभेमध्ये एकाही व्यक्तीच्या विरोधात, एकाही पक्षाच्या विरोधात, एकाही नेत्याच्या विरोधात बोललो नाही. केवळ विकासावर मतं मागितली. आम्ही काय केलं हा ट्रॅक रेकॉर्ड सांगितला. आम्ही काय करणार आहोत याची ब्ल्यूप्रिंट मांडली आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद हा सर्व लोकांनी दिला आणि मतदारांनी आम्हाला निवडून दिलं. एक प्रकारे लोकांनी आमच्या विकास कामांना दिलेली पावती आहे.
या निवडणुकीत मतदारांनी विकासाला पसंती दिल्यामुळेच शिवसेनेला चांगलं यश मिळालं असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात वार्ताहर परिषदेत केलं. तर या निकालांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकासात्मक सर्वधर्मसमभावी भूमिकेवर शिक्कामोर्तब झालं असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. या निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाल्याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जनतेचे आभार मानले. मतदारांचा कौल विकास, सेवा आणि सुशासनाला असल्याचं यातून स्पष्ट झाल्याचं त्यांनी नमूद केलं. नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाचा गलथान कारभार अधोरेखित झाला आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ही निवडणूक मुक्त आणि न्याय पद्धतीनं झालेली नाही असा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले,
निवडणुकांच्या तारखापासून तर निवडणुकीच्या मतदानापर्यंत आणि मतदानापासून तर मतमोजणीपर्यंत सारखे ह्या तारखा ज्या बदलत राहिल्या याचा एक घोळ जो आहे. मूलभूत स्वरूपामध्ये मतदार याद्यांच्या अनुषंगाने असणारी आमची हरकत, बोगस मतदान हा एक त्यातला तिसरा मुद्दा आणि या तिघांची गोळ्याबेरीज केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी निवडणूक आयोगाशी फिक्सिंग केलं होतं. आमची जी शंका आहे किंवा हरकत आहे आम्ही ती नोंदू इच्छितो.
विकसित भारत, रोजगार हमी आणि आजीविका अभियान ग्रामीण म्हणजे VBGRAMG या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली आहे. मनरेगा योजनेची जागा घेणारा हा कायदा एका आर्थिक वर्षात ग्रामीण भागातल्या प्रत्येक कुटुंबात 125 दिवसांच्या रोजगाराची हमी देतो. गेल्या आठवड्यात संसदेच्या दोन्ही सभागृहांनी हे विधेयक मंजूर केलं होतं. ग्रामीण भागात आत्मनिर्भरता, समृद्धी, सर्वसमावेशक विकास आणि सक्षमीकरण ही या कायद्याची उद्दिष्ट आहेत. हा कायदा ग्रामीण भारताच्या विकासातला मैलाचा दगड ठरेल असं ग्रामविकास मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. रेल्वे विभागानं प्रवासभाडे आकारणीत बदल केले असून ते येत्या 26 डिसेंबरपासून लागू होणार आहेत. यात सर्वसामान्य वर्गाच्या प्रवासभाड्यात 215 किलोमीटर अंतरापर्यंत काहीही बदल झालेला नाही. त्यापुढच्या सामान्य वर्गाच्या प्रवासाकरता प्रति किलोमीटर 1 पैसा तर मेल एक्सप्रेस गाड्यांसाठी प्रति किलोमीटर 2 पैसे भाडेवाढ झाली आहे. 500 किलोमीटर अंतराच्या प्रवासाकरता 10 रुपये जास्त मोजावे लागतील. उपनगरी गाड्याच्या प्रवासभाड्यात बदल केलेला नाही असं रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. बीडमधल्या शांतीवन इथं होणाऱ्या 45व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी फ.म. शहाजिंदे यांची निवड करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल पार पडलेल्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत एकमतानं हा निर्णय घेण्यात आला. जागतिक ध्यान दिनाचं औचित्य साधून काल लातूर इथं ध्यान साधनेविषयी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला. ध्यान ही आंतरिक शक्तीचा आणि अमर्याद आनंदाचा शोध असून तणावमुक्त, चिंतामुक्त आणि परिपूर्ण जीवनासाठी ध्यान अत्यंत आवश्यक असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. राज्यात काल सर्वात कमी 6.5 अंश सेल्सिअस तापमान अहिल्यानगर इथं नोंदवलं गेलं. पुणे, परभणी, बीड इथं सरासरी 8 अंश तर छत्रपती संभाजीनगर इथं 10.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक जागा. मराठवाड्यात नगराध्यक्षपदाच्या 52 जागांपैकी भारतीय जनता पक्ष 17 तर शिवसेनेची 11 जागांवर सरशी. आणि रेल्वेच्या प्रवासभाडे आकारणीत बदल, 26 डिसेंबरपासून सुधारित दर लागू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.